नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी मानसी वाळवे तुमका राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. केंद्रांत नवे सरकार तयार जावचे पयली नवी दिल्लींत खोलायेन चर्चा करप सुरू आसा. ओडिशांत भाजपाचो पयलो मुखेलमंत्री जावपा खातीर जायतीं नावां मुखार येवपाक लागल्यात. फुडल्या चार दिसांत गडगड आनी जोगलासयत उटंगाराचो पावस पडपाची शक्यताय आसा असो भारतीय हवामान खात्याचो अदमास आसा. आयसीसी T20 दादल्यांच्या संवसारीक कप क्रिकेट सर्तींत काल जाल्ल्या खेळांत USA पंगडान आदले वस्तात पाकिस्तान पंगडाचेर सुपर ओव्हरीवरवी 5 धावण्यांनी जैत जोडले. लक्ष्य सेन हाणें इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन सर्तींत दादल्यांच्या एकोड्या गटांत क्वॉटर फायनल फेरयेंत पावल घाले. पुराय खबरो. केंद्रांत नवे सरकार तयार जावचे पयली नवी दिल्लींत खोलायेन चर्चा करप आनी विचार करप सुरू आसा. एनडीए सरकार तयार करपाची नेटान तयारी करता. आयज नवी दिल्लींत एनडीए संसदीय पक्षांची बसका जातली. नव्यान वेचून आयिल्ले संसदेचे वांगडी, भाजपाचे वांगडी, तेलुगू देसम पार्टी, जनता दल, लोक जनशक्ती पार्टी रामविलास, शिवसेना आनी हेर वांगडी ह्या बसकेंत हाजीर आसतले. भाजपाचे अध्यक्ष JP नड्डा आनी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग हांचेर एनडीएच्या वांगड्याकडेन आनी भागीदारांकडेन मंत्रीमंडळ घडोवपाविशी चर्चा करपाची जापसालदारकी दिल्या. काल JP नड्डा हांणी वडील भाजपा फुडारी आनी केंद्रीय मंत्र्यांची एक बसका घेतली. ओडिशांत भाजपाचो पयलो मुखेलमंत्री जावपाच्या सर्तींत जायतीं नावां मुखार येवपाक लागल्यात आनी नेट वाडत आसा. नव्यान वेचून आयिल्ले संसदेचे विसोई वांगडी आनी पक्षाचे वांगडी दिल्लींत कॅम्पिंग करून आयज ह्या विशया संदर्भात केंद्रातल्या फुडाऱ्यांची भेट घेवन तांचेकडेन चर्चा करतले अशी शक्यताय आसा. ओडिशाच्या मुखेलमंत्र्यांच्या नावाच्या घोषणेचो निमणो निकाल दिवचे पयली केंद्रातले भाजपा फुडारी, खासदार आनी पक्षातल्या हेर फुडाऱ्यांकडेन चर्चा करतले आनी तांचे मत मतींत घेतले. लोकसभा वेचणुकेच्या निकाला उपरांत फुडली रणनीती आखपा खातीर काल देशाच्या राजधानीत इंडिया आघाडीच्या फुडाऱ्यांनी जायत्यो बसका घेतल्यो. तृणमूल काँग्रेसीचे राष्ट्रीय सरचिटणीस आनी खासदार अभिषेक बॅनर्जी आनी पक्ष फुडारी डेरेक ओब्रायन हांणी समाजवादी पक्षाचे मुखेली अखिलेश यादव हांची नवी दिल्लींतल्या तांच्या घरा भेट घेतली. आम आदमी पक्षाचे फुडारी राघव चड्ढा हांणी शिवसेना फुडारी संजय राऊत हांचे बरोबर बसकेंत चर्चा केली. आम आदमी पक्षान दिल्ली विधानसभा वेचणूक एकलेच लढयतले अशें सांगला. काल नवी दिल्लींत मुखेलमंत्र्यांच्या घरा पक्षाच्या सगळ्या आमदारांची बसका जाली. बसके उपरांत पत्रकारांकडेन उलयतना दिल्लीचे मंत्री गोपाल राय हांणी सांगले, इंडिया आघाडी खासा लोकसभा वेचणुके खातीर स्थापन केल्ली. तांणी म्हळें, आम आदमी पक्षान काँग्रेसी वांगडा लोकसभा वेचणूक लढयली पूण दिल्ली विधानसभा वेचणुकेंत युती जावची ना. भारतीय रिझर्व्ह बँक वर्षाचे दुसरे द्वैमासिक धोरण आयज जाहीर करतली. आरबीआयच्या समितीची 3 दिसांची बसका 5 जून सावन सुरू झाली. एप्रिलान जाल्ले निमाणे बसकेंत आरबीआयन रेपो दर 6.5% बदलूंक नाशिल्लो. रिझर्व्ह बँकेन SDF दर 6.25% आनी MSF दर आनी बँक दर 6.75% दवरला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या सोपूत घेवपाच्या सुवाळ्याक नेपाळाचे प्रधानमंत्री पुष्पकमल दहल प्रचंड हाजीर आसतले. नेपाळाची प्रवक्ती रेखा शर्मा हाणें काल मंत्रीमंडळाच्या बसके उपरांत ही माहिती दिली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात. फुडल्या 4 दिसांत गडगड आनी जोगलासयत उटंगाराचो पावस पडपाची शक्यताय आसा. देखून देशातल्या जायत्या वाठारांनी भारतीय हवामान खात्यान येलो अलर्ट जारी केला. कोकण वाठार, गोंय, महाराष्ट्र, मराठवाडा, सौराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आनी कर्नाटकांत उटंगाराचो पावस पडटलो असो भारतीय हवामान खात्याचो अदमास आसा. ह्या 4 दिसांत अस्तम बंगाल, सिक्कीम, जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडातय पावस पडपाची शक्यताय आसा अशें भारतीय हवामान खात्यान सांगला. आयसीसी दादल्यांच्या संवसारीक कप T20 क्रिकेट सर्तीन काल अमेरिकेतल्या डॅल्सातल्या ग्रँड पॅरी स्टेडियमाचेर जाल्ल्या खेळांत USA पंगडान आदले वस्तात पाकिस्तान पंगडाचेर सुपर ओव्हरवरवी 5 धावण्यांनी जैत जोडले. अमेरिकेन कुरुबावलो जिकून पयली गोलंदाजी करपाचो निर्णय घेतलो. पाकिस्तान पंगडाक 20 षटकांत 7 बाद 159 धावण्योच काडप शक्य जाले. उपरांत अमेरिका पंगडानूय 20 षटकांत 3 गडे वगडावन हो खेळ बादाबाद दवरपाक येस मेळयले. त्या उपरांत सुपर ओव्हरींत अमेरिकनान 1 बाद 18 धावण्यो केल्यो तर पाकिस्तानाक 1 बाद 13 धावण्योच काडप शक्य जाले. लक्ष्य सेन हाणें इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन सर्तींत दादल्यांच्या एकोड्या गटांत क्वॉर्टर फायनल फेरयेंत पावल घाले. उपांत्यपूर्व फेरयेंत ताणें जपानाच्या केंता निशिमोतो हाका हरयले तर प्रियांशु राजवता प्री क्वॉर्टर फेरयेंत हल्ला. केंद्रीय भलायकी मंत्रालयान उश्णताय ल्हाराविशी तयारी आनी उश्णताय आसता अशा दिसांनी हॉस्पिटलांत उजो लागचो न्हय हे खातीर उपाय येवजण्यो हांचे विशीं राज्यां आनी केंद्रीय प्रदेशाकडेन नियाळ बसका घेतली. ह्या बसकेन देशभरातल्या वेगवेगळ्या भलायकी सेवा सुविधांनी आपणायल्ल्या उजो आनी वीज सुरक्षेच्या उपायांचेरूय चर्चा जाली. हे बसके वेळार सगळ्या राज्यांचे अधिकारी उज्याच्या परिस्थितीचेर खर नदर दवरतात अशी माहिती मेळ्या. 4 जून शेअर बाजार कोसळपाची चौकशी जोड संसदीय समितीन करची अशी मागणी काँग्रेसीचे वडील फुडारी राहुल गांधी हांणी केल्या. बाजार कोसळ्ळो ताका लागून गुंतवणूकदारांक 30 लाख कोटी रुपया लुकसाण जाला. शेअर बाजारांत गुंतवणूक करपी 5 कोटी कुटुंबांक प्रधानमंत्री आनी घरमंत्री हांणी वेगळो खाशेलो गुंतवणूक सल्लो कित्याक दिलो अशें नवी दिल्लीतल्या पक्षाच्या मुखेल कार्यालयांत पत्रकारांकडेन उलयतना राहुल गांधी हांणी सांगले. मजगती भाजपान काँग्रेसीचो हो मुद्दो न्हयकारलो. नवी दिल्लीन पत्रकारांक माहिती दितना भाजपाचे वडील फुडारी पियुष गोयल हांणी राहुल गांधी बाजारातल्या गुंतवणूकदारांक फटोवपाचो यत्न करतात असो आरोप केलो. वेंचणुकेच्या निकालाच्या दिसा लेगीत लोकांक फायदो जाला अशें फुडारी पियुष गोयल हांणी मुखार सांगले. भारताचो फुटबॉल खेळगडो सुनील छेत्रीचो भारता खातीर खेळिल्लो निमणो खेळ काल कुवेता आड गोल जायनासतना बरोबरीचेर बादाबाद 0-0 असो सोपलो. हाका लागून फिफा संसारीकरण पात्रताय सर्तीच्या 3र्या फेरयेंत पात्र थारपाची भारताची आस्त इल्ली उणी जाल्या. भारत गुणतालिकेंत 5 गुण मेळोवन 2र्या सुवातेर आसा. पूण कुवेता बरोबर ड्रॉ जाल्ल्यान आतां मुखार वचपाक भारताक कतारा आड जैत मेळोवपाची गरज आसा. भारताचे उच्च आयुक्त संतोष झा हांणी काल कोलंबोन श्रीलंकेंत योग महोत्सवाचे औपचारीक उक्तावण केले. स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्र कोलंबोन संतोष झा हांणी दिवली पेटोवन उक्तावण केले तशेंच आर्ट ऑफ लिव्हींग कार्यशाळेंत वांटो घेतलो. 10 दिसांचो हो योग महोत्सव 13 ते 22 जून 2024 मजगती चलतलो. हो महोत्सव श्रीलंकेंत वेगवेगळ्या जाग्यांचेर वेगवेगळ्या विशय संकल्पना घेवन मनयतले. जर्मनीतल्या म्युनिक हांगा चलतल्या आयएसएसएफ संवसारीक कप सर्तीन दादल्यांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारांत भारतीय नेमबाज सरबजोत सिंग हाणें भांगरा पदक जोडले. ह्या सर्तीन भारताचे हे पयलेच पदक आसा. भारत एका भांगरा पदकासयत पदक तालिकेंत 3र्या सुवातेर आसा. चीन पहिल्या तर फ्रान्स 2र्या सुवातेर आसा. आयसीसी दादल्यांच्या T20 वर्ल्ड कप सर्तीन काल स्कॉटलंडान नांबियाचेर 5 विकेटींनी जैत जोडले. नांबियान 156 धावण्यांची मोख स्कॉटलंडाक दिल्ली. नांबियान पयली 155 धावण्यो काडल्यो. आनी आता खबरो सोपोवचे आदी परतून एक फावट मुखेल खबरो. केंद्रांत नवे सरकार तयार जावचे पयली नवी दिल्लीन खोलायेन चर्चा करप सुरू आसा. ओडिशांत भाजपाचो पयलो मुखेलमंत्री जावपा खातीर जायती नावां मुखार येवपाक लागल्यात. फुडल्या 4 दिसांत गडगड आनी जोगलासयत उटंगाराचो पावस पडपाची शक्यताय आसा असो भारतीय हवामान खात्याचो अदमास आसा. आयसीसी T20 दादल्यांच्या संवसारीक कप क्रिकेट सर्तींत काल जाल्ल्या खेळांत USA पंगडान आदले वस्तात पाकिस्तान पंगडाचेर सुपर ओव्हर वरवी 5 धावण्यांनी जैत जोडले. लक्ष्य सेन हाणें इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन सर्तीन दादल्यांच्या एकोड्या गटांत क्वॉर्टर फायनल फेरयेंत पावल घाले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.